कॅमेरा ऍक्शन.
नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
कुठले खेळ तुम्ही शाळेत खेळायचात?
आमच्याकडं सुरपारंब्या, सुरपाट्या, कबड्डी, खो खो, शिवनापाणीत मध्ये एक खेळ असायचा डोबरमस नावाचा.
डोबरमस?
डोबरमस म्हणजे म्हैस असते ती, जी पिल्ल देत नाही तिला डोबरमस म्हणतात. तर ती असं असायचं की खेळायला सगळ्यांनी जमायचं, सगळे जमले की एकाने कोणतरी म्हणतो, मामा मामा डोबरमस कोणची, सगळी पोरं म्हणतात भोरी, दूध किती देती, सगळे म्हणतात शहरभर, मग तिचं नाव तिचं नाव तिचं नाव तिचं नाव तिचं नाव की पक्या, मग पक्क्यानं सगळ्यांना धरत पळत जायचं. पहिल्याला पकडला की दोघांनी त्याची हात धरायचा, दोघं, मग तिघांनी पकडलं की तिघं, असं करत सगळ्यांना पकडत जायचं. असं तो एक गेम चांगला फेमस होता. मल्लखंब खेळायचो, ढोल लेजिम, सगळं दणदणीत जगणं फार स्ट्रॉंग होतं असं.
कोणत्या गोष्टीसाठी तुम्हाला तुम्ही फेमस होतात शाळेमध्ये?
म्हणजे कसं, कलापथक असायचं तेव्हा, तर कलापथकाला एक तर नवीन ड्रेस मिळाला होता त्याचा, अजून तो डोळ्यापुढनं जात नाही. हा, ती टाय असे लावलेली दिली होती आणि कलापथकात गाणी होती, त्या गाण्यात मी होतो. पण आमच्याकडे रुपचंद चव्हाण नावाचा मित्र होता, आहे तो, आता तो शाहीर आहे. पण त्याच्या पाठीमागं आम्ही उभं असायचो. म्हणजे आता आम्ही आठवण काढतो तेव्हा तो आम्ही भेटतो तेव्हा ह्या गोष्टी सांगतो. पण ते फार मनावर बिंबलेलं होतं की या देशासाठी रणमैदानी लढती ते झुंजार, भारतीयांनो आपण सारे करूया जय जयकार. की मागे आम्ही जय जयकार जय जयकार जय जयकार, आणि मग ते पुढे काय काय असायचं ते आता पूर्ण आठवत नाही, पण अशी गाणी होती.
क्या बात है, अजूनही सरांना हे गाणं जे आहे ते लक्षात आहे म्हटल्यानंतर नक्कीच बिंबवलंय, ह्यात काही प्रश्नच नाही. डीएड करायला म्हणून तुम्ही गेलात आणि मग तुमची ऍक्टिंगची सुरुवात ती कशी झाली? नाटकात आविष्कार या ग्रुपमध्ये मुंबईच्या तुम्ही आलात कसे?
मी कॉलेजला ऍडमिशन घेतलं डीएड झाल्यानंतर, तर माझा भाऊ मोठा होता, त्याला पण त्यावेळेला टीबी झाली होती आणि तो मुंबईला होता, टीबी झाली म्हणून गावी परत आणलं, अशी परिस्थिती होती. त्यामुळे मला लक्षात आलं की आपण काम करायला पाहिजे काहीतरी, म्हणून मग डॅम अफेक्टेड असल्यामुळं जमीन गेली होती पाण्यात, त्यामुळे आम्हाला सर्टिफिकेट होतं, त्या सर्टिफिकेट नोकरी मिळत होती. मग आता नोकरी पहिली करूया असं ठरलं. मग मी वॉचमन म्हणून मला 29 दिवसाची ऑर्डर मिळाली. दिवस काहीच काम नाही ना आपल्याला, दिवस शिकूया म्हणून मग ऍडमिशन घेतलं. आणि मग रात्री वॉचमनचं काम करायचं, जाऊन तिथं वॉचमन म्हणजे काय असायचं, ते नवीनच ऑफिस बांधलं होतं आणि तिकडं खूप पावसाळ्यात नुकतंच लागलो, सगळं पाऊस पडलेला असं सगळा चिखल, आणि त्या नवीन बांधलेल्या ऑफिसमध्ये सगळा चिखलाचा राडा गेलेला, ते सगळं साफ करायचं, साहेबांचं टेबल वगैरे पुसून ठेवायचं, पाणी भरायचं, संपलं काम, झोपायचं, सकाळी दुसरा वॉचमन आला की कॉलेजला जायचं, कॉलेजला यायचं आणि मग हे असं करायचं, असे ते दिवस होते. त्या काळात सातारला काय पद्धत होती, शाहू कला मंदिर हे तेव्हाचं ओपन थिएटर होतं, त्यावेळेला तिकडं खिंड पडली म्हणायचं, तेव्हा काय व्हायचं, एक अंकानंतर दरवाजा सगळ्यांसाठी ओपन करायचे, नाटक बघायला फुकट मिळायचं. त्यामुळे आम्ही अमोल पालेकरांचं, काशांत घाणेकरांचं, सतीश दुभाषांची नाटकं ही इंटरवल नंतरची नाटकं बघितली. सातारला काय पद्धत होती, शाहू कला मंदिर हे तेव्हाचं ओपन थिएटर होतं, त्यावेळेला तिकडं खिंड पडली म्हणायचे, तेव्हा काय व्हायचं, एक अंकानंतर दरवाजा सगळ्यांसाठी ओपन करायचे, नाटक बघायला फुकट मिळायचं. आता अमोल पालेकरांचं कुठलं एक नाटक होतं, ते आपलं बहु असं आहे, दिलीप कुलकर्णी, अमोल पालेकर, चित्रा पालेकर, त्याचे तीन अंक होते मला वाटतं, तीन स्टेप मध्ये होतं ना लग्नाचीच गोष्ट. मी आत येऊ शकतो का, यायचं यायचंच असेल तर विचारायचं कशाला, असं वगैरे, तर ह्याच्या नकला करायचं. किंवा काशांत घाणेकरांचं गुंततार हृदय नाटक होतं आणि ते स्टेजवर एंट्री घेतली त्यांनी, आणि तेव्हा आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो बघायला, मनो मॅनो ऐ मनो मनो, आणि एकदम टक्कन बघायचे, लाईट यायचा आणि फ्लॅशबॅक सुरू व्हायचा, असं ते त्या गोष्टी खूप मनावरती परिणाम करून गेल्या काय माहिती नाही, पण आवड निर्माण झाली. आणि मग कॉलेजला असताना एकांक स्पर्धेत काम करायला लागलो, त्यावेळेलाच अभिनव कला मंदिर नावाची एक संस्था होती, त्यांची स्पर्धा असायची. तेव्हा सुनील कुलकर्णी नावाचे आमचे खरे गुरु, ते घाशाराम कोतवालमध्ये काम करायचे आणि त्यांची बदली सातारला झाली होती, आणि त्यांनी पहिली एकांक बसवली होती घोटभर पाणी, त्याच्या मॉबमध्ये आम्ही उभं राहिलो होतो आणि त्या एकांकेला पहिल्या नंबरचं बक्षीस मिळालं होतं. नंतर मी स्ट्रेवर्स नावाची एकांक केली होती, त्याला मला उत्तेजनार्थ अभिनयाचं बक्षीस मिळालं होतं. त्या काळात शंकर पाटील आमचे लेखक, शंकर पाटील हे पण लेखक पण ते कथाकार नव्हे, प्राध्यापक होते, त्यांच्या घरी मला हे अभिनय साधना नावाचं पुस्तक मिळालं आणि ते अभिनय साधना के नारायण काळेंचं पुस्तक वाचलं आणि काय माहिती नाही, मला एकदम झपाटल्यासारखं झालं त्या पुस्तकानं. आणि मी एक माझ्या लाईफचा पार्ट बहुतेक मी एस टी वायला, एस वायला फायनलच केलं होतं की आपल्याला ॲक्टर व्हायचं आहे.
93.5 Red FM, bajate raho.
This podcast is supported by Talkspace.
When my husband came home from his military deployment, readjusting was hard for all of us. Thankfully, I found Talkspace.
Talkspace provides professional support from licensed therapists and psychiatric providers online. Military members, veterans, and their dependents ages 13 and older can get fast access to providers, all from the privacy of their computers or smartphones.
I just answered a few questions online, and Talkspace matched me with a therapist. We meet when it's convenient for me, and I can message her anytime. It was so easy to set up, and they accept TRICARE. Therapy was going so well, my husband and I started seeing a couples therapist through Talkspace, too.
Talkspace works with most major insurers, including TRICARE. Match with a licensed therapist today at Talkspace.com/military. Go to Talkspace.com/military to get started today. That's Talkspace.com/military.